हरिः ॐ। ऊर्ध्व मे सुनृता च मे पयश्च मे रसश्च मे घृतं च मे मधु च मे सघ्निश्च मे सतीतिश्च मे कृषिश्च मे वृष्टिश्च मे जैत्रं च माद्भिद्यं च मे रयिश्च मे रायश्च मे पुष्टं च मे पुष्टिश्च मे विभु च मे प्रभु च मे बहु च मे भूयश्च मे पूर्णं च मे पूर्णतरं च मे क्षितिश्च मे कूयवाश्च मेधं च मे शुश्च मे व्रीहयश्च मे यवाश्च मे माशाश्च मे तिलाश्च मे मुग्धाश्च मे खल्वाश्च मे गोधूमाश्च मे मसुराश्च मे प्रियङ्गवश्च मे नवश्च मे श्यामाकाश्च मे धीवाराश्च मे अश्मा च मे मृत्तिका च मे गिरयश्च मे पर्वताश्च मे सिकताश्च मे वनस्पतयश्च मे हिरण्यं च मे यश्च मे सीतं च मे त्रपुश्च मे श्यामं च मे लोहं च मेऽग्निश्च आपश्च मे विरुधश्च औषधयश्च मे कृष्टपच्चं च मे कृष्टपच्चं च मे ग्राम्याश्च मे पशव आरण्याश्च यज्ञेन कल्पन्तां वित्तं च मे वित्तिश्च मे भूतं च मे भूतिश्च मे वसु च मे वसतिश्च मे कर्म च मे शक्तिश्च मेऽर्थश्च मेमश्च मतिश्च मे गतिश्च मे
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी आज सद्भक्त कुटे काका आपल्याला सांगणार आहे.
ॐ परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आज गुरुवार दिनांक 11 एप्रिल 1991 अध्यात्म मंगलधाम संध्याकाळचे केंद्र परम पूजनीय स्वामीजी केंद्रात येऊन आसनस्थ झालेले आहेत, परंतु आज त्यांना बरे वाटत नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आजचे ज्ञानेश्वरी प्रवचन सद्भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांनी सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम रज या ओळीवर केल्यानंतर स्वामीजी बोलतायत. हल्ली माझ्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे मी प्रवचन करीत नाही, म्हणून मला एक पत्र आलेले आहे. त्यामध्ये मलाच प्रश्न केलेला आहे, तुमच्यानंतर कोण, माझ्यानंतर कोण, हा काय प्रश्न झाला. येथे ही काही गादी नाही, म्हणून त्यावर कोणाला बसवायचे असे नाही. येथे बसणे नसून करणे आहे, म्हणजे कृती आहे, कार्य आहे. नंतर थोडेसे असून निश्चितपणे म्हणतायत, माझ्यानंतर जो कोणी होईल तो होईल. गादीवर बसण्याचाही एक व्यापच आहे, तरी पण माझ्यानंतर कोण हे योग्य वेळ आल्यानंतर कळेलच. जे काही होईल ते भगवंताच्या इच्छेनेच होईल, तेव्हा कोणीही याबाबत अजिबात चिंता करू नये हे बरे. काय समजलात? हरी हरी. पुढील केंद्र शनिवार दिनांक 13 एप्रिल 1991 माया अपार्टमेंट संध्याकाळचे केंद्र श्री ज्ञानेश्वरी नित्यपाठातील तुवा शरीरा परा नुहावे कामना जात सांगावे मग अवसरो चित्त भोगावे भोग सकळ 27व्या क्रमांकाच्या ओळीवरील सद्भक्त श्री राम धुमाळ यांच्या निरूपणानंतर स्वामीजी उत्स्फूर्तपणे बोलतायत. आपण सर्व आनंदाच्या साम्राज्यात आहोत. हा आनंद आत्मानंद आहे. देहबुद्धी सुटून क्षणभर कळविना आत्मबुद्धी झाली की आनंद प्राप्त होतो. त्यासाठी देहबुद्धीचा त्याग व्हायला पाहिजे. देहबुद्धीचा त्याग घडला म्हणजे आपोआप देहावर आधारित कामनांचाही त्याग घडतो. मग अवसरो चित्त भोगावे भोग सकळ असे माऊली म्हणतात. जीवनात त्यागाचे सामर्थ्य असले पाहिजे. ज्यांच्याकडे त्यागाचे सामर्थ्य आहे तेच सर्व भोग सहजपणे व अधिकतमने भोगू शकतात. श्री रामासारखे, याज्ञवल्क्यासारखे. याउलट ज्यांच्याकडे त्याग करण्याचे सामर्थ्य नाही ते प्राप्त भोगांचा उपभोगही सहजपणे घेऊ शकत नाहीत. धन मिळाले असेल तर ते धन सत्कर्मात लावायचे व वेळ प्रसंगी सर्व धनाचा त्याग करण्याचे सामर्थ्य असले पाहिजे. सत्ताधारी असाल तर सत्तेचा उपभोग तेव्हाच योग्य तऱ्हेने घेऊ शकतात जेव्हा कुठल्याही क्षणी सत्ता सोडण्याचे धैर्य व तयारी त्यांच्यामध्ये असते तेव्हा. एवढेच नव्हे तर तशी अंतिम वेळ येतात सहजपणे देहाचाही त्याग करण्याचे सामर्थ्य असले पाहिजे. तरच अवसरो चित्त प्रसंगावशात प्राप्त होणारे सुख दुःखाचे सर्व भोग सहजपणे भोगता येतील. असे जीवन जो जगतो तोच खऱ्या अर्थाने जगण्याचा आनंद घेतो आणि मृत्यूलाही आनंदाने सामोरा जातो. त्या म्हातारी सारखे उसने अवसान आणत नाही. एक गरीब म्हातारी जंगलातून लाकूड फाटा गोळा करून त्याच्या मोळ्या विकून उदरनिर्वाह करीत असते. ते करताना होणाऱ्या कष्टाने ती वैतागून जाते. त्या वैतागातच ती एकदा स्वतःशीच पुटपुटते, देवा ये रे ने मला उचलून, म्हणजे ही दररोजची कटकट तरी निघेल. आणि खरोखर अचानकपणे देव तिच्या समोर प्रकट होतो व म्हणतो, म्हातारे चल तू बोलवलेस ना म्हणून मी आलो तुला न्यायला. ते पाहून मात्र म्हातारीची बोबडीच वळते. म्हणते मला नाही आत्ता द्यायच. तेव्हा देव विचारतो मग कशाला मला बोलावलेस? म्हातारी म्हणते एवढी मुळी उचून द्यायला. अशी मजा आहे. हरी हरी. पुढील केंद्र रविवार दिनांक 14 एप्रिल 1991 अध्यात्म मंगल धाम मधील संध्याकाळचे केंद्र ज्ञानेश्वरी नित्यपाठातील तू माणसा नियम करी निश्चळ होय अंतरी मग कर्मेन दिये व्यापारी वर्तू सुखे. या ओवीवरील सद्भक्त डॉक्टर नंदाताई सावंत यांच्या निरूपणानंतर स्वामीजी सद्भक्त कांचन सेठ हिरा एक भजन सांगायला सांगतात. तेव्हा फकीर झालो मी फकीर बाबा फकीर झालो मी फकीर हे भजन ती सांगते. तिच्याबघून सर्वजण म्हणतात. त्यानंतर स्वामीजी उत्स्फूर्तपणे बोलतात, असं फकीर होणं चांगलं आहे. देणे घेणे हरिनाम हाची धंदा जनकळी तिंदा नाही फिकीर संतांना कशाची ही फिकीर नसते. आम्हाला मात्र सतत फिकीर आमच्या मालमत्तेची. वी आर पदेश बायावर पदेशन्स घर दार गाडी घोडा धन सुत दारा या फिकीरमध्ये आपण रात्रंदिवस असतो. त्याच काळजीने आपले चेहरे ग्रस्त असतात तर संत मात्र दिनरात हसत नाचत खेळत प्रेमानंदे ध्यात रखुमाई सावर अशा आनंदात असतात. मी माझे मला या विचारपंडित असल्यामुळे आपण नेहमी उद्विग्न असतो. मग यावर उपाय काय? यावर उपाय आहे. आपल्या विचारात बदल होणे हा उपाय आहे. आहे तितके देवाचे ऐसे वर्तने निश्चयाचे मूळ तुटे उद्विगाचे येणे रीती अशा विचाराने मनात सर्व काही भगवंताला अर्पण करावे. मनाने सर्व काही भगवंताला अर्पण करावे. आपल्याजवळ जे जे काही आहे त्याचा मनतः त्याग केल्याने आपण श्रीमंत होतो. ध्यान नामादी साधनेने आपण आदित्य सिद्धी गाठू शकतो, आत्मानंद प्राप्त करून त्यात रमू शकतो। ही आत्मानंदाची श्रीमंती आहे। आपल्यामधील आत्मानंदाचा बोध झाला की आपण फकीर झालो। प्रत्येकाला फकीर होता येणे शक्य आहे। मनत निसंग होऊन तसे झाले म्हणजे आता गृहाधिका हागवे काही न लगे त्याजावे, जे घेते जाळले स्वभावे निसंग म्हणून, असे निसंग होऊन फकीर बनता येणे शक्य आहे। स्वामी स्वरूपानंदासारखे सतत आत्मानुसंधानात राहणारे, सोहम बोधात रमणारे स्वामी जगदंबेला प्रार्थना करताना एका साखीत म्हणतात, जगज्जननी तव भक्ती सुधेची पावन दीक्षा घाल, दारी पाचला पहा तुझा हा भाग्यवंत कंगाल। स्वरूपाचा आनंद प्राप्त झाला म्हणजे असे भाग्यवंत कंगाल म्हणजेच फकीर होता येते। म्हणून आपणही भगवंताजवळ प्रार्थना करूया, मन लागो मेरो यार फकीरीने, हरी हरी। पुढील केंद्र शनिवार दिनांक 20 एप्रिल 1991 माया अपार्टमेंट। केंद्राचे कार्यक्रमांतर्गत ज्ञानेश्वरी नित्यपाठातील देखे प्राप्तार्थ दाहरे ते निष्कामता पावरे तयाही कर्तव्य असे उरले रोका लागी, या ओळीवरील सद्भक्त श्री पंकज करवंदे यांच्या निरूपणानंतर स्वामीजी उत्स्फूर्तपणे बोलतात, आपण राहतो त्या जगाच्या वागण्याच्या प्रकारात बदल होऊ शकत नाही, जाऊ तिथं खाऊ अशा प्रवृत्तीनं राहणारी काही मंडळी जगात आहेत आणि असणारच, नाही राज दुसरे काय। याबाबत माझ्या वाचनात एक गोष्ट आली, म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये बंडोपंत नोकरीला असतात, त्यांना वर कमाईची जबरदस्त लादूच, त्यांच्याकडे कामाला येणाऱ्या प्रत्येकाकडून पैसे खाणे ही त्यांची खासियत, वरिष्ठाकडे त्यांची तक्रार व्हायची, त्याची शिक्षा म्हणून दुसऱ्या टेबलावर बदली व्हायची, पण बंडोपंत मात्र आपल्या जाऊ तिथं खाऊ या सवयीशी एकनिष्ठ। बदल्या करून करून वरिष्ठही कंटाळून गेले, तेव्हा असे ठरविले की बंडोपंतांना कार्यालयाबाहेरील अशा निरर्थक कामात गुंतवायचे की जिथं त्यांना पैसे खाण्याची संधीच उपलब्ध नसावी, त्याप्रमाणे त्यांना कार्यालयीन वेळेत समुद्र किनारी बसून समुद्राच्या पाण्यावरील लाटा मोजण्याचे काम देण्यात आले। बंडोपंत ना खुशीने रुजू झाले। पहिला आठवडा बिन कमाईचा गेला, नंतर मात्र बंडोपंतांनी एक शक्कल लढविली। परदेशातून येणाऱ्या एका दादाला उभे राहून एक मोठे लाल निशाण दाखवून आत न येण्याचे इशारा देत राहिले। ते पाहून जहाजावरील दर्यावरती अधिकारी त्यांनी आपलं जहाज नांगरलं आणि चौकशीसाठी बंडोपंताकडे आले। तेव्हा बंडोपंत त्यांना म्हणाले, तुमच्या जहाजाच्या येण्यामुळे माझ्या लाटा मोजण्याच्या सरकारी कामात अडथळा येतो म्हणून मी तुम्हाला थांबण्याचा इशारा दिला आहे। तेव्हा जहाजावरील अधिकाऱ्याने त्यावर तडजोडीचा उपाय विचारला असता बंडोपंतांनी तेथेही जाऊ तेथे खाऊ हा वर कमाईचा धंदा सुरू केला। जिथ्याची खोड दुसरं काय, अशा प्रकारच्या जगाच्या वागण्याचा आपल्यावर दररोज आघात होत राहणार, तो होऊच नये असे होऊ शकत नाही। जगामध्ये आपल्याला मिळणारे ऐक सुख हे दुःख निश्चितच ठेवण्याचा भगवंताचाच काही हेतू असावा, तो आपणास अनाकरणीय आहे। होणाऱ्या आघाताला तोंड देण्याचे सामर्थ्य येण्यासाठी दररोज 2 ते 3 तास साधना केलीच पाहिजे, एकाग्रतेने ध्यान करावे, प्रेमाने नाम घ्यावे आणि वाचाला आलेले कर्म भगवंताची सेवा म्हणून चूक करावे, म्हणजे आपल्यावर होणारे आघात सहजपणे सहन करता येतील। कसे काय वाटते तुम्हाला? हरी हरी। केंद्र संपले श्रीराम।
जाणीव नेणीव भगवंती नाही, जाणीव नेणीव भगवंती नाही, उच्चारणी पाही उच्चारणी पाही मोक्ष सना, जाणीव नेणीव भगवंती नाही, जाणीव नेणीव। नारायण हरी उच्चार नामाचा, नारायण हरी उच्चार नामाचा, तेथे कळी काळासा रीघ नाही, जाणीव नेणीव भगवंती नाही, जाणीव नेणीव। तेथील प्रमाण नेणवे वेदांसी, तेथील प्रमाण नेणवे वेदांसी, ते जीव जंतुसी कै विकळे, ज्ञान देवा फळ नारायण पाठ, ज्ञान देवा फळ नारायण पाठ, सर्वत्र वैकुंठ केले असे, जाणीव नेणीव भगवंती नाही, जाणीव नेणीव भगवंती नाही, उच्चारणी पाही उच्चारणी पाही मोक्ष सना, जाणीव नेणीव भगवंती नाही, जाणीव नेणीव।
काही प्रश्न आपण घेत होतो, मध्यंतरी एक निवेदन आणि त्या निवेदनाच्या पाठोपाठ काही प्रश्न होते। मागच्या सत्संगात जे प्रश्न घेतले ते मध्यवर्ती कल्पना, चित्तामध्ये खोलवर कशा रुजवाव्या, त्यात सहजपणा कसा आणता येईल असा प्रश्न होता। शिवाय भय चित्ताला मनाला व्यग्र करणार नाही यासाठी काय करावे असंही विचारलेलं होतं आणि त्याच्या आधी एक निवेदन केलेलं होतं। मध्यवर्ती कल्पना आपल्या साधने इतपतच आपल्या दैनंदिन जीवनात उतरणार, साधना वाढली की मध्यवर्ती कल्पना देखील वाढली, याचा अर्थ सखोलतेने झाली की मध्यवर्ती कल्पना तितक्याच सहजतेने आपल्या जीवनात येते। तोपर्यंत ध्यानाची जशी खटपट आहे तसं मध्यवर्ती कल्पनेच्या अनुसरणाच्या बाबत एक प्रयत्नच करणं गरजेचं आहे। परमार्थ हा पौरुष प्रयत्नानेच होतो, सहज व्हावं असं वाटत असतं पण सहज काहीच होत नाही। तसंच भय चित्ताला मनाला व्यग्र करणार नाही यासाठी काय करावे, तोही प्रश्न मागच्या वेळेला आपण पाहिलेला होता की भयाचं देखील नियोजन करणं शक्य आहे। ज्यांना भयाचं नियोजन करता येत नाही आणि सगळ्या प्रकारची भय जी आहेत तर ती एकत्रित वागवण्याची सवय आहे, त्यांना पुढे पुढे अति त्रास होतो। अगदी छोट्या प्रकारचं भय आणि त्याच्यातून एकूण भयासंबंधीचा विचार यामुळे अति अस्वस्थता नंतर नंतर येते कित्येक साधकांना मी जेव्हा बोलतो तेव्हा की या अशा अस्वस्थ करणाऱ्या विचाराची सुरुवात कुठे झाली हे आठवत देखील नाही. पण जर आठवलं तर अगदी एखादी छोटी गोष्ट असते, पण त्या छोट्या गोष्टीतून दुसऱ्या एखाद्या त्याच्यापेक्षाही मोठ्या असलेल्या भयात आणि त्याच्यापेक्षाही मोठ्या असलेल्या भयात असे विचारचक्राने ते जातात. याचा परिणाम रात्रीच्या झोपेवर होऊ शकतो. पचनावर होऊ शकतो. आपल्या कार्यक्षमतेवर देखील होऊ शकतो. त्यामुळे भय आपल्याला ज्या संबंधी वाटेल त्याला जर इयरमार्क केलं की आता एवढाच इश्यू आपल्या पुढे जेवढी गोष्ट आहे तेवढीच जर फक्त आठवली आणि त्याच्यावरचा योग्य उपाय किंवा त्याचा स्वीकार असं जर करता आलं नाही तर एकातून दुसऱ्यात दुसऱ्यातून तिसऱ्यात असं जाऊन मानसिक स्थिती देखील बिघडण्यात किंवा फार अस्वस्थता येण्यात त्याचा परिणाम होऊ शकतो. प्रत्यक्षतः परिस्थिती अंगावर येऊन कोसळणं आणि परिस्थिती तशी विपरीत निर्माण होईल अशी कल्पना करणं, प्रत्यक्षतः तशी परिस्थिती जेव्हा येऊन कोसळते तेव्हा आपण तोंड देतो. पण चिंतनाने जे भय निर्माण होतं असं होईल का तसं होईल अशा चिंतनाने मुळात म्हणजे तशा प्रकारे आपण ज्या एका लॉजिकल सिक्वेन्सने आपल्यावर जो परिणाम होईल त्या भयामुळे आपण जे काही गाठू आणि आपलं नुकसान होईल असं वाटतं तशी घटना घडायला बांधील नसते, वेगळंच होत असतं. आपण मात्र कितीतरी वेगळा विचार केलेला असतो त्या परिस्थितीचा. त्यामुळे सर्वसाधारणपणाने भयाचा देखील स्वीकार, भय मनामध्ये ज्या मनामध्ये त्याच मनामध्ये नामस्मरण राहतं, त्याच मनामध्ये चिंतन राहतं, त्याच मनामध्ये मध्यवर्ती कल्पना, त्यामुळं अशा विचारांच्या खेरीज अन्य विचार त्या ठिकाणी मनाला ठेवणं आणि जे घडेल त्याला तयार राहणं असे हे त्याच्यावर निश्चित उपाय आहे. देहबुद्धी होता होईल तो कमी व्हावी, संपूर्ण कमी होत नाही, होता होईल तितकी कमी व्हावी असा एकूण दृष्टिकोन देखील आपला असावा. त्याच्या पुढचा प्रश्न असा आहे, वासना इच्छा स्त्री शरीराबद्दल असणारी अनैतिक ओढ त्यामुळे खूप व्यग्रता निर्माण होते, उत्तेजक चित्र फोटो जाहिरात इत्यादी कळत न कळत समोर आले तर मनावर ठेवलेला ताबा कधी सुटतो ते कळत नाही, मन त्याबरोबर एकरूप होते, काही वेळाने पुन्हा ताब्यात आल्यावर वाईट वाटते, व्यग्रता येते. या प्रकारात बराचसा वेळ व एनर्जी खर्च होते, हे सर्व पुन्हा पुन्हा होत राहते. अशीच इच्छा वासना काही पदार्थ खाण्याबद्दल, काही वस्तूंबद्दल, काही पाहण्याबद्दल, काही ऐकण्याबद्दल, अगदी काही स्पेसिफिक अशा उद्बत्तीच्या सुवासाबद्दल देखील होत राहतात. या सर्व इच्छा वासना यांचे काही पॅचेस असतात. वेळेच्या स्वरूपात म्हणजे मध्येच 2-3 दिवस असे येऊन जातात. ज्यावेळी या वासना अतिशय व्यग्र करतात व त्या इच्छा पूर्ण झाल्याशिवाय शांतता लाभत नाही, वासना इच्छा ह्यामुळे होणारी व्यग्रता कमी कशी करावी असं विचारलेलं आहे. हा सहसा विचारला न जाणारा आणि प्रत्येकाच्या अंतःकरणात असणारा असा प्रश्न असू शकतो. विचार न मात्र याबाबत कमी वेळेला घडू शकतं, याची चर्चा फार होत नाही असं दिसत. भगवंतांनी काम आणि कामना असा फरक केलेला आहे. काम हा अपरिहार्य आहे आणि कामना देखील तितक्याच अपरिहार्य आहेत. काम म्हणजे पुनरुत्पादनासाठी निर्माण होणारा, असा त्याला काम असं म्हणतात. आणि त्याच्या व्यतिरिक्त जी अनेक इंद्रिय आहेत त्या इंद्रियांच्या आपल्या आपल्या इच्छा, त्याला वासना असं म्हणतात किंवा कामना असं म्हणतात. सरसगट काम या शब्दामध्ये या सगळ्या गोष्टी देखील येतात. मुख्यतः काम या शब्दामध्ये पहिला अर्थ जास्त येतो. प्रत्येक इंद्रियांचा जो विषय आहे तो विषय निसर्गतः इंद्रियांना विषय भोगण्याची जितपत शक्ती प्राप्त झालेली आहे तितपत अनिवार्य आहे, त्याची इच्छा अनिवार्य आहे. काही गोष्टी आपण समजून घ्यायला पाहिजेत. आपण श्रवण केलं ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्थाः या न्यायानी आपल्या ठिकाणी एक सत्वगुण निर्माण झाला. सत्वगुण निर्माण झाला आणि आपल्याला असं समजलं की आपल्या इच्छा किंवा वासना किंवा कामना किंवा काम या गोष्टी आपल्या ध्येयाच्या आड येत आहेत हेही आपल्याला समजलं. हे समजण्याचं काम ज्या ठिकाणी होतं ती बुद्धी आहे, तर्क आहे, बुद्धी आहे, त्या ठिकाणी या गोष्टी समजतात. आणि कामाचा निवास आणि कामनांचा निवास मात्र आपापल्या ठिकाणी आहेच, त्या त्या इंद्रियांच्या ठिकाणी आहेच. तिथं जरी समजलं तरी देखील ज्या ठिकाणी त्याचा उद्भव आहे त्या ठिकाणी मात्र ते समजलेलं नसतं. आपल्या ठिकाणी ज्या संस्था आहेत इंद्रिय मन आणि बुद्धी याच्यापेक्षा दुसरी तिसरी चौथी कोणती गोष्ट आपल्यापाशी नाही. तीनच गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. आपल्याला याचा अर्थ आत्मा आणि देह या वेगवेगळ्या वस्तू जर मानल्या तर मी सांगतो आहे की आपल्याला म्हणजे शुद्ध स्वरूप, जाणीव स्वरूप, अस्तित्व मात्र अशा मला, चैतन्य मात्र अशा आत्मशक्तीला व्यवहार करण्यासाठी म्हणून, या जगतामध्ये राहण्यासाठी म्हणून प्रकृती या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अशा या तीन गोष्टी मिळालेल्या आहेत, इंद्रिय मन आणि बुद्धी. आणि एखादी गोष्ट आपण जेव्हा समजून घेतो तुम्ही मनाच्या सहाय्याने, आता ऐकण्यामध्ये मनाचा सहभाग आहे, बुद्धी समजून घेते आहे आणि इंद्रिय स्वस्थ आहेत या क्षणाला, याचा एक प्रभाव पडला. हा प्रभाव खूप प्रचंड प्रमाणात काम करायला लागला आणि म्हणून तुम्ही तुमची मित्रमंडळी नातेवाईक इत्यादी यांच्यापासून थोडी वेगळी जीवनशैली निवडली की ज्याच्यामध्ये आत्मदर्शन हे ध्येय असं म्हणायला लागलात, बोलायला लागलात. आणि तुम्ही ठरवलं की आत्मदर्शन हे ध्येय आहे आणि त्याच्या आड काय काय येतं. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा महाशनो महापापमा विध्येनम इह वैरिणम असं भगवंत म्हणाले. हे वैरी आहेत, यांचा नाश करायला पाहिजे. त्यामुळे तुमच्याही बुद्धीत ते पटलं की यांचा नाश करायला पाहिजे. पण ज्यांचा नाश करायला पाहिजे असं आपण म्हणतो तर ते काम आणि क्रोध यांचा वास देखील तुमच्यातच आहे, इंद्रियांमध्येच आहे, ते कुठून बाहेरचे शत्रू नाहीयेत. माहित नसलेला आत्मा ज्याचा तुम्हाला अद्याप अनुभव नाही आणि अनुभव घेण्याची तीव्र इच्छा आहे अशी असं तुमचं ध्येय आहे आणि आत्ता तुम्हाला ज्याचा अनुभव आहे ती गोष्ट तुम्हाला नको आहे. आलं का लक्षात नक्की अडचण काय होते. आत्ता स्वाभाविक ओढ ज्याच्यामध्ये आहे त्या गोष्टी दूर केल्याखेरीज तिथपर्यंत जाता येणार नाही. जे ठिकाण आहे त्याची कोणतीच ओळख नाही. किंचित किंचित मन शांत झाल्यावर, निस्तरंग झाल्यावर जे काही होतं तिप्पत अनुभव बसणाऱ्याला आहे आणि ऐकणाऱ्याला तर करून पाहू बघू काय आहे, तो अजून बसायलाही सुरुवात ज्यांनी केली नाही. भगवंतांनी तस्मात्वम इंद्रियाणी आदौ नियम्य भरतर्षभ पापमानम प्रजही हेनम ज्ञान विज्ञान नाशनम, तिसऱ्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात. म्हणून तू प्रथम काय करायला पाहिजे, तर या इंद्रियांचं नियमन तू प्रथम कर जर तुला आत्मज्ञान मिळवायचं असेल तर. म्हणून साधक इंद्रियांचंही नियमन करतोय. आता तो सिनेमा पाहायला जात नाहीये, इथंही आहेच आहे की कॅरम बंद झाला, पत्ते बंद झाले, गप्पांचे कट्टे बंद झाले, सिनेमा नाटकं कधी बंद झाली कळलं नाही. इंद्रियांचं नियमन चालू आहे, पण इंद्रियांचा विषय, इंद्रियांची आवड आहे ती तशीच्या तशी आहे. इंद्रियांच्या आवडीपासून इंद्रियांना परावृत्त करणं ही इतकी सोपी गोष्ट नाही, ती जागच्या जागीच आहे. आणि एका निश्चयाने अनेक गोष्टी कमी केलेल्या आहेत जीवनामध्ये आणि साधकाला अनुरूप असं जीवन बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा वेळेला विषय, स्मृतीजन्य विषय देखील त्रास देऊ शकतात. प्रत्यक्ष विषय सेवन जितकं त्रास देणार नाही तितकं स्मृतीजन्य विषय त्रास देऊ शकतात. यांनी इथं म्हटलंय अतिशय बरोबर आहे की या वासना अतिशय व्यग्र करतात आणि त्या इच्छा पूर्ण झाल्याशिवाय शांतता लाभत नाही असं म्हटलेलं आहे. जे सामान्य सामान्य विषय आहेत तर ते विषय हे पूर्ण करून देखील कधी कधी संपवावे लागतात. रामकृष्णांना एकदा हुक्का ओढण्याची लहर आली, त्यांनी मथुरा बाबूंना सांगितलं, मग ते किनखापाचे कपडे त्यांना आणले, अंगरखा वगैरे घातला, लोड तक्क्या, आजूबाजूला गुडगुडी आणि दोन चार झुरके मारले त्यांनी. आणि मग सावत म्हणाले, मना हा तो क्षुद्र आनंद, बघा याचं विश्लेषण तुम्ही ऐकलं नसेल तसं मी करतोय आता. रामकृष्ण म्हणाले की मना हा तो क्षुद्र आनंद, असं म्हणून त्यांनी ती नळी तोडून टाकली, ते कपडे काढले, त्याच्यावर नाचले, फेकून दिले, असं केलं. पण रामकृष्णांनी गुडगुडी आणवली, लोडाला टेकून बसले, दोन पाच झुरके मारले, ही वस्तुस्थिती आहे की नाहीये, आणि मग ती नळी तोडून टाकली, कपडे फेकून दिले, मग नंतर याचा अर्थ असा की तो विषय भोगल्यानंतर त्यांच्या मनालाही शांतता लाभली आणि मग त्यांना कळलं की नकोय. हा मी आत्ता हे बोलतो हे रामकृष्णांच्या बाबत बोलण्याचं धैर्य कोणाचं नाही, पण मी तुम्हाला सांगतोय की असं झालं. नाहीतर मग गुडगुडी आणायची गरजच नव्हती, किनखापाचे कपडे घालायचे गरजच नव्हती, ते दोन चार झुरके मारण्याची आवश्यकता नव्हती, आणि मग त्याच्यावर नाचले, हा तो क्षुद्र आनंद. याच्यावर स्वामीजी असं सांगायचे उपाय म्हणून की तुम्हाला वाटलं की आजच्या रविवारी आपण बाहेर जेवायला जाऊ, तर मनाला सांगायचं की पुढच्या महिन्यात मी तुला घेऊन जाईन. मनाला सांगायचं की जाऊ आपण, फार व्यग्र होऊ नकोस, पुढच्या महिन्यात तुला मिळेल. पण तुमचा प्रश्न असा असतो की मनात येतं बायकोच्या ती विचारते आज आपण बाहेर जाऊया का, आणि तुमच्या मनाला सांगून उपयोग नसतो पुढच्या महिन्यात जाऊ. म्हणून जर पत्नी ही केंद्रात येणारी असेल तर तिला आपण सांगावं की तू तुझ्या मनाला सांग की पुढच्या महिन्याचं थोडे उशिराने भोगायचंय. काही 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 भोग असे आहेत की लगेच द्यायचे नाहीत. एवढा उपाय आपण करू शकतो, लगेच नाही द्यायचे तर देऊ असं म्हणायचं. आणि जसं तुमची मुलं हट्ट करतात आणि तुम्ही नाही म्हणता, तुम्ही नाही म्हणता तर तुम्हाला कामावरून आलं की लगेच मुलगा गाठतो, झोपताना परत एकदा गाठतो, उठल्याबरोबर तो परत विचारतो. आणि तुम्ही जर म्हणालात आणायचंय मला आता जरा सवड नाहीये, एक 10-15 दिवस मी गडबडीत आहे, आणीन मात्र त्याच्या आधी एखाद वेळेला आणीन, नाहीतर 15 दिवसांनी निश्चित मुलगा शांत. तुम्हालाही तसंच करायचंय. या किरकोळ इच्छा आणि वासना आहेत या, नाहीतर जनरीत सोडून अरण्यात जाऊन राहिलेले देखील अनंतर आठवले असं म्हणतात की तिथं गेल्यानंतर वर उत्तर काशी त्याच्याही पुढं साधू एक भेटले, तर साधू आहेत म्हणून मोठ्या आदराने नमस्कार करायला गेलो आणि जवळ काय होतं ते दिलं पदार्थ खायला. तर त्यांनी ते पाहिले, चिवडा घरी केलेला, पुण्यातून नेलेलं जे काही त्यांच्याकडे होतं ते म्हणाले कुछ जिलेबी लड्डू कुछ लाया नाही, असं दिलेलं फेकून दिलं. आता ते तिथं बसून काय करत होते, त्यांचंही समाधान एका जिलबीने होणार होतं, एक जिलबी एक लाडू. खरं तर ते संसार सोडूनच तिथं बसलेले आहेत. इतका जर तो इंद्रियांमध्ये बसलेला असेल वासनांचा भाग, तर थोड्याशा संयमाने, म्हणून विनोबा याच्यावर उपाय असं सांगतात, निरोध आणि संयम या दोन गोष्टी तारतम्याने वापराव्यात. म्हणजे काही विषय आहेत त्यांचा निरोधच करायचा नाहीच, आणि काही गोष्टी अशा आहेत की त्या संयमाने वापरायच्या, किंवा एकच गोष्ट कधी कधी पूर्ण निरोध आणि उरलेल्या वेळात संयम. त्यांनी तिथं असं म्हटलेलं आहे की उदाहरणार्थ जर बोलणं हा विषय झाला तर एक 5 तास 6 तास पूर्ण मौन आणि उरलेल्या वेळामध्ये मित भाषण. जर खाणं हा विषय असेल तर एक 1/2 दिवस पूर्ण उपोषण, एखाद म्हणजे महिन्याकाठी किंवा 15 दिवसाकाठी किंवा असं ज्याला जसं करायचं आहे, पूर्ण काही न खाणं, किंवा सकाळपासून एक संध्याकाळपर्यंत अजिबात न खाणं, आणि उरलेल्या दिवसांमध्ये म्हणजे एक दिवस जर उपोषण करत असेल पूर्णपणे तर उरलेल्या 29 दिवसांमध्ये मिताहार, अशी निरोध आणि संयमाची कात्री लावावी विषयांना असं ते सांगतात. तशा पद्धतीने आपण जर जाऊ गेलो तर याचं देखील काही एक नियमन काही एक नियोजन होऊ शकतं. वासना या गोष्टीचं एक नियोजन होऊ शकतं. गृहस्थ धर्म हा कामाकरता अतिशय चांगला, कामाचं नियोजन होण्यासाठी म्हणून गृहस्थ धर्म हा त्यासाठीच आहे. पण याच्यावर मी फार बोलणार नाही, हे तारतम्याने वापरण्याची गोष्ट आहे. पण त्यांनी जे म्हटलं की स्त्री शरीराबद्दल असणारी अनैतिक ओढ, नीती म्हणजे एक विचार आता मी सांगितला परमार्थाच्या संबंधीचा विचार, की परमार्थत विषयच आड येतो असं, आणि त्यामुळं त्याचं तू उत्तम रीतीने नियोजन कर तर आत्म्यापर्यंत पोहोचू शकशील असं सांगितलं. पण समाज कारणामध्ये समाजशास्त्रामध्ये समाज नीट राहण्यासाठी म्हणून देखील एक एकनिष्ठता आवश्यक आहे. असं असल्यामुळं एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी विवाह करते आणि राहते, नाहीतर समाज नीट राहणार नाही. मनुष्य हा इतर प्राण्यांपेक्षा वेगळा समजलेला आहे, त्यामुळे त्यांनी आपले एक नियम देखील बनवले अर्थात, आणि मग त्याला नीतीच्या चौकटी घालून दिल्या. त्या नीतीमध्ये आचरण करणं हे आवश्यक आहे, हे योग्य आहे. त्यामुळे समाज सुस्थिर राहील, नाहीतर समाजामध्ये फार वादंग निर्माण होतील. जर अशा प्रकारचे कुठलेही नियम समाजात नसतील तर प्रत्येकाचं जीवन खराब होऊन जाईल, तो शांततेने भरून जाईल. पण याही ठिकाणी असं राहतं की तुम्ही तुमच्या धर्मपत्नी बरोबर राहत असताना किंवा एक पत्नी आपल्या पती बरोबर राहत असताना तिला एक मन आहे, आवड निवड आहे, रूप गुण वाणी पद प्रतिष्ठा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कशामुळे तरी आणि कोणाकडे तरी आकर्षित होणं ही गोष्ट मनुष्याच्या बाबत देखील घडू शकते, कारण मुळात तो प्राणीच आहे आणि हा तसा त्रास आहे. तिथेही जसं परमार्थाच्या करता जे एक नियम सांगितले ते नियम परमार्थी उत्तम होण्यासाठी जसे आहेत तसं समाज नीट राहण्यासाठी हे नियम आहेत. पण हे तुमच्या इंद्रियांना लक्षात येत नाही, कारण नियम बनवलेले आहेत पण इंद्रियांचा स्वभाव मात्र विपरीत असू शकतो, आहेच आहे. असं असल्यामुळे इंद्रियांना ते कळत नाही तुम्ही काय कशा करता काय केलेलं आहे ते. हे नियम सगळे कोणाच्या तरी बुद्धीतून एका उत्तम व्यवस्थेकरता असे निर्माण झाले आणि सगळ्यांनी मान्य केले, पण इंद्रिय आपल्या जागेवरच आहेत, मनाच्या ओढी जशाच्या तशा आहेत, त्यामुळे हे प्रश्न वारंवार निर्माण होतात. तसंच त्यांनी जे म्हटले उत्तेजक चित्र फोटो जाहिरात, मनावर ठेवलेला ताबा कधी सुटतो ते कळत नाही, मन त्याबरोबर एकरूप होते, थोड्या वेळाने पुन्हा ताब्यात आल्यावर मग वाईट वाटते, मग व्यग्रता येते, असं घडतं. हे जे स्खलन आहे प्रत्येकच कोणाकोणाचं खाण्यात देखील एवढं स्खलन होतं की सगळी मर्यादा सोडून तो खातो, मनुष्य मात्र स्खलनशील आहेच, एका प्रमाणात आहे हे गृहीतच धरावं लागतं. उंच ध्येयाकडे जर जायचं असेल तर या सगळ्या अडचणीतूनच जावं लागतं. आणि कुठल्याही इंद्रियाची इच्छा जी आहे ती इच्छा आड येते म्हणून ती इच्छाच निर्माण न होणं हा उपाय नाही. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत इच्छा निर्माण होणार. म्हणून काही विषय जसे क्षुल्लक विषय की जे पूर्ण झाले की मन शांत होतं, तसे हे मोठे विषय देखील खरे, पण जे धोकादायक आहेत असे मोठे विषय याबाबत मात्र त्रास झाला मनाला तरी चालेल, अडचण निर्माण झाली तरी चालेल, व्यग्रता निर्माण झाली तरी चालेल. भगवद्गीतेत एक सुंदर श्लोक आहे खर, रसवर्जम रसोप्यस्य काय काय तो श्लोक आहे, इंद्रियाणाम ही हा हा यन मनो न विधीयते हा तदस्य हरति प्रज्ञा. हा इंद्रिय इंद्रियाणाम ही चरताम यन मनो न विधीयते निराहारस्य देहिना। रसवर्जम रस परम दृष्ट्वा निवर्तते। म्हणून काही गोष्टींचा निराहार, निराहार ही जी गोष्ट आहे म्हणजे संपूर्ण निरोध, अशा अनैतिक म्हणून ज्या समजल्या जातील गोष्टी त्याच्या ठिकाणी आस्था राहणार, कारण मनुष्य आहात म्हणून आस्था राहणार, वाईट वाटून घेऊ नका। साधक झालात म्हणून देखील मूळ जी गुणवैशिष्ट्य आहेत ती तशीच राहणार, त्यामुळे आस्था राहील, पण या ठिकाणी मात्र निराहारच हवा। निराहार असला तरी भगवद्गीता असं म्हणते की रस शिल्लक राहील, हे विचित्र विधान आहे भगवंतांचं देखील। निराहार असला तरी देखील त्याच्यात रस निर्माण राहील, पण निराहारामुळे किमान एक गोष्ट घडेल की मनात आलं तरी देखील देह करणार नाही, मनात आलं तरी देखील तुम्ही तुमच्या हातून जी नियम बाह्य गोष्ट आहे ती होणार नाही। आता हा जो रस आहे, रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते, मात्र याच्यातला रस आहे तो रस तेव्हा नाहीसा होईल जेव्हा तुम्ही परम आहे जे आहे तर ते पाहाल, त्याचा अनुभव घ्याल, तेव्हाच याचा रस नाहीसा होईल, नाहीतर याचा रस नाहीसा होत नाही। रस नाहीसा होईल पण ते जे परम आहे म्हणजे परमात्मा आहे त्याच्या दर्शनानेच मग खरा त्याचा रस नाहीसा होईल असं म्हटलेलं आहे। त्यामुळे तोपर्यंत साधकाला धैर्याने राहणं हे क्रमप्राप्तच आहे, आणि या जर अडचणी नसत्या तर मग सोपं होतं जीवन। ध्यान, मन, मनाकडे साक्षीत्वानी पाहणं, आत्मदर्शन इतकं सोपं नाहीये हे याच करता, याचमुळे हे इतकं सोपं नाहीये। पण जे आहे त्याच्यातूनच आपल्याला जायला लागणार हे उघड आहे असं असल्यामुळं, आणि असा प्रवास करणारे कोणी आपण एकटे दुपटे नाही, खूप साधक, सगळे साधक या मार्गाने आणि असेच जातात आणि असंच जावं लागतं असं असल्यामुळं त्याच्यात ही गडबड अशी आहे की विशेष करून आता जे जग बदलतंय या बदलामध्ये तुम्हाला एखादा विषय माहीत नसेल तरी देखील तो विषय आहे अशा पद्धतीने तुमच्या समोर ठेवला जातो। जर जाहिराती पाहिले आपण तर कित्येक गोष्टी जीवन सुलभ करणाऱ्या, पण तुम्ही त्या मग त्याच्या मागे जातच राहता। अगदी माणसाचे केस जरी म्हटलं तरी माणसाचे केस आणि किडा निर्माण करतो ते रेशीम याच्यात काही फरक आहे की नाही? फरक आहे, पण रेशमासारखे केस होतात म्हटलं की लोक वेड्यासारखे त्याच्या मागे धावतात, असं कसे होतील रेशमासारखे केस? शक्य आहे? माणसाचे केस आहेत आणि किड्याच्या मधून निर्माण झालेलं रेशीम आहे जे शक्य नाहीये। त्याकरता म्हणजे ही गोष्ट तुम्हाला जसं ध्येय ठेवावं तसं तुमच्या समोर जर ठेवलं, सारखं सारखं तुम्ही ते ऐकलं आणि तुम्हाला असं वाटायला लागलं कोंडा म्हणजे काय, केसाची जी मूळ आहेत तिथं निर्माण होणारा जो मळ आहे सगळीच त्वचा विसर्जन करत असते, जी घाण आहे त्याचं विसर्जन होत राहतं। कोंडा तुमच्या केसात असणं किंवा थोडा बहुत असणं हा काय दोष आहे तुमचा? असं अडकवलं जर जायला लागलं तर हे माहीत नसलेले विषय देखील आता विषय म्हणून यायला लागले, असं शक्य नाहीये। तो निघणं गरजेचं आहे नाहीतर सगळे केस गळून जातील। आता आता तो कोंडा दिसला म्हणून आणि मग कुठल्या तरी यांनी दोन तीनच कण दिसतात आणि कुठल्या यांनी चिकार कण दिसतात, याच्यावर जर आता आपल्याला ते गंडवायला लागले, फसवायला लागले असे आपल्याला माहीत असलेले जे विषय आहेत त्याच्यापेक्षाही नवीन विषय तुमच्या समोर ठेवले जात आहेत असा हा काळ आहे. हे जे सगळं जाहिराती आणि याच्यामुळे जे काही घडत आहे, मी एकदा आता हा खूपच विषयांतर्गत पण एकदा एक औषधाची लिस्ट डॉक्टरनी जे प्रेस्क्रिप्शन दिलं तर ते घेऊन मी गेलो. तर त्या दिवशी त्या दुकानाची एक मालकीण तरुण मुलगी आहे, ती आणि एक नोकर असे दोघं तिथं काम करतात आमच्या शुक्रवार पेठेच्या तिथल्या एका दुकानाचं सांगतोय. तर ती एक लिस्ट पुरी करत होती आणि तो जो तिचा नोकर होता तो किरकोळ गिराईक पाहत होता, पण दुसरी लिस्ट कारण दोन तीन याद्या हे प्रिस्क्रिप्शन होती. तर एक मुलगी आली आणि म्हणाली की फेअर अँड लवली द्या, म्हणून तो गेला फेअर अँड लवली. परत मी दिलेली चिठ्ठी वाचत असताना परत कोणीतरी आलं फेअर अँड लवली द्या, तो परत गेला फेअर अँड लवली. असं तीनदा चारदा झाल्यावर ती म्हणाली आता ते फेअर अँड लवली राहिलं बाजूला, यांची औषधं तू पहिली काढ. जो तो उठतोय आणि फेअर अँड लवली तुम्ही कसे आहात रूप लावण्य अभ्यासिता न ये, सहज गुणास न चले उपाये, काहीतरी धरावी सोये आगांतुक गुणांची, हेही कळत नाही. तुमची त्वचा इतकी बदलू शकते आणि आपण इतके फसू शकतो, म्हणून या विषयांना काही तशा प्रकारे, म्हणून जे मुळात त्रास देणारे जे हे असे असे विषय आहेत त्या विषयांच्या बाबत मात्र ते संपूर्ण निरस्त होणं अशक्य आहे. आणि या त्रासातून या विलक्षण झटापटीतून जो जिंकतो तो तिथे जाऊन पोचतो. असं असल्यामुळे ती झटापट आपल्याला करायचीच आहे, पौरुष प्रयत्नांनी करायची आहे, एवढं मात्र निश्चित. त्याच्याकरता विवेक करायचा आहे, त्याच्याकरताच वैराग्य, त्याच्याकरताच श्रवण, त्याच्याकरता साधना, एवढं सगळं करत असताना आपलं मन इतस्तत थोडं बहुत जाऊ शकतं. यतो यतो निश्चरती मनश्चंचलम अस्थिरम ततस्ततस नियम्यैकत आत्मन्येव वशम नयेत, असं भगवंतांनी म्हणूनच सांगितलेलं आहे. ध्यानाला बसताना देखील आणि एरवी देखील या मध्यवर्ती कल्पना ज्या आहेत त्या कल्पनांमुळे हे अशा गोष्टींकडे तुमचं फारसं लक्षच जात नाही असं असा त्याचा फायदा आहे. पण तिथेही अडचण अशी की ते सहज होत नाही, तो प्रश्न आधी तिथेही चांगला सिक्वेन्स चांगला सांभाळलाय तो आधीच विचारलाय. तिथं जर लक्ष राहील तर हा प्रश्नच येणार नाही. पण एकूण जीवन आणि साधनेतली प्रगती जी आहे जीवनातली आपल्या ती अशी सगळं तोल सांभाळतच जाणार असं असल्यामुळं हे जमत नाही म्हणूनच हेही जमत नाही असं होत आहे. त्याला इच्छा त्याला इलाज नाहीये. परत त्यांनी म्हटले की अहंकारामुळे येणारी व्यग्रता याचे विश्लेषण करता येत नाही. हे मला खूप आवडलं निवेदन, म्हणून मी असं घेतो आहे. मला येणारा राग होणारा मोह वाटणारा द्वेष मत्सर हा अहंकारामुळे होतो हे कळते, पण नक्की कसे होते हे विचार करून देखील नीटसे उमजत नाही. अहंकारामुळे होणाऱ्या सूक्ष्म गोष्टींचे विश्लेषण कसे करावे. रोजच्या कर्मात या सर्व गोष्टींमुळे निश्चित व्यग्रता येते, अशा वेळी आपण यापासून स्वतःला कसे बाजूला करावे असा प्रश्न आहे. अहंकार आपली जी शुद्ध जाणीव स्वरूप चैतन्य मात्र अशी जी मूळ स्थिती आहे त्या स्थितीवर चढलेली पुट आहेत. खरं म्हणजे ते आपलं स्वरूप असताना आपल्याला जो देह मन बुद्धी लाभलेली आहे त्या ती देह मन बुद्धीच मी अशा प्रकारचा होणारा भाव. त्या देह मन बुद्धीला मी समजणं हे अहंकाराचं स्वरूप आहे. मूळ एक असताना दुसऱ्यालाच आपण जे साधन आहे त्याला मी समजणं, तो मी आहे असं जाणणं, हे या अहंकाराचं एक स्वरूप आहे, मूळ स्वरूप ते आहे. तो जो मूळ अहंता जी आहे तर ती बोधस्वरूप आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना, मूळ अहंते वेठलो सैंघ आम्हीच दाटलो, लपलो ना प्रगटलो कवणे ठाई. त्या मूळ अहंतेचा प्रश्न नाहीये, पण त्याच्या अधिष्ठानावर जे आपल्याला लाभलेलं आहे, नाम रूप वर्ण आकार इत्यादी, मग परत नामाचा तस, मग कुळाचा, जातीचा, शहराचा, प्रांताचा, देशाचा, असा त्या देहाशी संबंधित असा सगळा अहंकार जडून जातो. आपल्याला जी साधनं म्हणून मिळालेली आहेत त्या साधनाचा अपमान आपल्याला चालत नाही. आत्म्याचा अपमान होऊ शकत नाही, आत्म्याचा मान होऊ शकत नाही, पण आपल्या निश्चयापेक्षा दुसरा निश्चय आपल्याला चालत नाही. आपली जी विचाराची परंपरा आहे त्याला असलेला विरोध आपल्याला चालत नाही, हे अहंकाराचं स्वरूप. म्हणून क्रोध येतो. आपल्यापेक्षा जर कोणी नारदांनी सनकादिकांना प्रश्न विचारला की माझ्यापेक्षा जर कोणी श्रेष्ठ भक्त मला दिसला तर मला त्याचा मत्सर वाटतो, असं नारद म्हणतायत सनकादिकांना. आणि माझ्यापेक्षा जे कनिष्ठ आहेत ते मला तसे तुच्छ वाटतात. तेव्हा ते असं म्हणाले की नालपे सुखम असती, देहापुरतं राहण्यामध्ये कधीच सुख नाहीये. भूमैव सुखम, व्यापकत्वामध्ये सुख आहे, म्हणजे आत्माहून राहण्यामध्ये सुख आहे. म्हणून आत्म्याचंच निधिध्यासन करावं, मी आत्मा आहे अशाच प्रकारचा भाव ठेवावा असं त्यांनी सांगितलं. या प्रश्नाचं थोडक्यात उत्तर तेच देता येईल, कारण वेळ संपली आता आपली. आपल्याला येणारा राग, होणारा मोह, वाटणारा द्वेष, मत्सर, हे सगळे देहबुद्धीमुळेच येणाऱ्या गोष्टी आहेत. देहाहंकार त्यामुळेच या सगळ्या गोष्टी घडतात. म्हणून तोच मी, अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुः व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणि सदा मे समत्वं न मुक्तिर्न बंधः चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. अशा प्रकारे आपण चित आणि आनंद, सच्चित आनंद रूप शिवस्वरूप, अशा प्रकारचं वारंवार चिंतन साधनेनी देखील तशाच प्रकारचा बोध दृढतम करण्याचा प्रयत्न. यामुळे मग असं होतं की जो देहापासूनच दूर गेला, देहाला आपलं समजत नाहीये, तो मग तुलनेनी देहाच्या मान अपमानाने कमी खालीवर होतो. रोजच्या कर्मामध्ये देखील येणारी जी व्यग्रता आहे ती व्यग्रता, थोडक्यात मोकळं वर्तन अहंतेपोटी राहू शकत नाही. स्वामीजी गोष्ट सांगायचे की एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीकडे आली. लहानपणीच्या मैत्रिणी असल्यामुळं खूप गप्पा एकमेकींच्या अशा चाललेल्या होत्या, आणि ती चहा वगैरे आणायला, खायला आणायला आत गेली. तेवढ्यात एक छोटा गुंडा ती विणत होती, त्या रेशमाचा एक छोटा गुंडा तिला आवडला आणि तो तिने आपल्या काखेत मारला. आणि मग खाताना वगैरे ती सारखी अवघडत तिची हालचाल तिला कळली आणि लक्षातही आलं की एक गुंडा इथं दिसत नाही काय. म्हणून ती म्हणाली की आपण कसे आनंदाने नाचायचो एकमेकांचा हात धरून लहानपणी, तुला आठवत का? ती म्हणाली की आठवत, चल आपण तसं नाचू. तर ती नीट नाचेना अशी अशी कर, पण जेव्हा तो गुंडा काखेतून सुटला तेव्हा ती मोकळेपणाने नाचायला लागली असं स्वामीजी सांगायचे. त्यामुळे हा जोपर्यंत गुंडा आहे तोपर्यंत तुम्ही अहंकारी व्यक्ती पाहिली आहे कधी की एखाद्या समारंभात येते आणि येते अशी एक जागाही असते की तिथं ती येऊन बसू शकते खर तर, पण ती येते आणि कोणीतरी दखल घेईपर्यंत इकडे तिकडे नुसती पाहत उभी राहते. मग कोणीतरी त्यांना सामोरं जायचं, मग इकडे बसावं, मग त्यांनी जरा राहू दे करायचं आणि मग जाऊन बसायचं. अशी एखादी व्यक्ती तुम्ही पाहिली? सर्वसाधारण जी व्यक्ती स्वतःला इतरांपासून नेहमी वेगळी काढते, समूहात येऊन बसते, त्याच्याखेरीज एखाद्या कार्यक्रमात दूर बसणारी व्यक्ती तुम्ही पाहिली आहे जी सर्वांमध्ये बसू शकत नाही अशी व्यक्ती, किंवा सगळे बसलेत तर आपण लांब बसेल, किंवा सगळे बसलेत तर आपण उभे राहील, सगळे उभे आहेत तर आपण नाचेल. बुद्धांकडे एक माणूस, तो राजा होता, तर बाकीचे संन्यासी जेवढी वस्त्र त्याच्यापेक्षाही कमी वस्त्र, बाकीचे रस्त्यावरून चालतील तर हा खड्यांवरून चालायचा, बाजूने रस्त्याच्या चालायचा. अशी व्यक्ती कधी तुम्ही पाहिले की जी माझं काम कसं स्वच्छ असतं, नीटनेटकं असतं, मला बेशिस्त कशी चालत नाही असं बोलताना कधी तुम्ही ऐकली एखादी व्यक्ती? तिच्या असं तिला भान नसतं की आपल्या 5-10 मैत्रिणी असं स्वतःबद्दल सांगत नाहीयेत पण आपण सांगतोय असं तिला भान नसतं. अशी एखादी स्त्री तुम्ही पाहिली? असा एखादा पुरुष तुम्ही पाहिलाय? तुमच्या असं लक्षात येईल की तो तुम्हाला आवडत नाही, जो स्वतःबद्दल एवढा सांगतो तो तुम्हाला आवडत नाही असं तुमच्या लक्षात येईल. त्या व्यक्तीला एखादी गोष्ट निघाली तर खूप माहिती आपल्याला आहे असं हे करून सांगणारी आणि सल्ले देणारी व्यक्ती कधी तुम्ही पाहिली आहे? अशा व्यक्तींना कधी शांतता मिळत नाही, त्यांना असं वाटतं की माझी कपॅसिटी इतकी आहे, लोकांना त्या मनाने कमी समजतं. लोकांना ती तुच्छ मानत असते पण ती अशांत असते. अहंकाराचं नेहमी असं घडतं. म्हणून अहंकार सांडायचा जर झाला तर तसा उपाय करणं, अहंकार हा सगळा टाकण्याची गोष्ट नसून बाहेरचा मी टाकण्याची फक्त गोष्ट आहे. रामकृष्ण म्हणायचे एक बाहेरचा मी आहे आणि एक आतला मी आहे. तो आतला मी टाकायचा नसतो, त्याला जाणायचा असतो आणि बाहेरचा मी टाकायचा असतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हा विचारोनी अहंकारू सांडीजे मग असतीची वस्तू होईजे. विचार करून नीट सतत विवेकानी विचारांनी या अहंकाराला दूर राखत जावं, मग जे मुळातच आपण आहोत ते आपोआप होऊन जातो. तरी आपुली स्वस्ती सहजे आपणची केली असं म्हणतात. अजून एक खरं राहिलं, परमार्थातील सहजता असं टायटल आहे आणि पण पुढच्या वेळी बघू. हरिओम. तच एक अर्धा मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू. हरी 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 स्वामी जी नारायण। बोला जगत गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि।
श्री राम। कई निवेदन आहेत। 28 ऑगस्ट